चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बँकांचा 2 दिवसाचा संप रद्द, सामान्य जनतेला दिलासा। सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणाच्या निर्णयाविरोधात 26 आणि 27 सप्टेंबर या 2 दिवशी संपूर्ण देशात बँक कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली होती। हा संप मागं घेण्यात आल्यानं आर्थिक व्यवहारासाठी पूर्णपणे बँकांवर अवलंबून असणाऱ्या सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे। युनियन लीडर आणि वित्त सचिव राजीव कुमार यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर हा संप मागं घेण्यात आला आहे। बँक युनियननं म्हटलं आहे की त्यांच्या मागण्या सरकारनं गंभीरतेनं घेतल्या आहेत आणि त्यावर विचार करण्याचं आश्वासनही दिलं आहे। या संपात ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस आणि नॅशनल ऑर्गनायझेशन बँक ऑफिसर्स यांनी सहभाग घेतला होता। गेल्याच महिन्यात वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केली होती। त्या म्हणाल्या होत्या की सरकारी क्षेत्रातील 10 बँकांचं विलीनीकरण होऊन 4 नव्या बँका तयार केल्या जातील। या निर्णयानंतर विविध ट्रेड युनियननं याचा विरोध केला होता। या संपामुळे लोकांना 4 दिवस अडचणींचा सामना करावा लागला असता, कारण 26 आणि 27 हे संपाचे दिवस सोडून 28 सप्टेंबरला महिन्याचा शेवटचा शनिवार आणि 29 सप्टेंबरला रविवार आहे, त्यामुळे बँका सलग 4 दिवस बंद राहिल्या असत्या। पण संप मागं घेण्यात आल्यानं जनतेला दिलासा मिळाला आहे।